सभी श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री तेमीवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम तेमुकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले यीशु मसीह दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले मार्कनु चोको इमा की ती भी मार्कनु चोको इमा की ती यीशु मसीह दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले अंधानु कन की इमा सीती अंधानु कन की इमा सीती यीशु मसीह दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले
प्यारो भाईट इत कार्यक्रम तुन केंजन वाले सबई भावडू ननी सेलकनु प्रभु यीशु ना पवित्र नाम ते मेकुन सब तुन नवा सेवा सच्चो सारी कार्यक्रम ते मिया सप्ता उन्दी बार फिर स्वागत है अने माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन केंजन जरिया तल मेकुन सब तुन प्रभु जी ने आशीष पुटसी रही माता हुई अने माकुन आशा है कि इमर सब प्रभु ना दया ते अच्छा भलो हईट हुई प्यारो भैडिट इमट इत कार्यक्रम ता बारे ते अपनो संग वालों ने भी जरूर बतेगे कि आपी बोल भी प्रभु यीशु ना सच्चो वचन तोन पुंजी सके महनोर ते वड़ट भैडिट अनी से लखनेट अमट अपनो नेटाइद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तोन शुरू किया नमुन ने प्रभु यीशु से बिनते की कम इत पूरो दुनिया तोन गड़े कहन वाले मावल सच्चो अनी जीव तो प्रभु नी अमर सब उन बार फिर यीशु मसीह ना नाम ते नी करूं वाई तुलम उन्हें अमर ने कौन जीवा तल धन्यवाद से तुलम की इम्मा मावा जीवा तुन पिसुची इरतो नी आउ ने इमा सब ता आत्मा तुन नास आयन इपिटल बचे किसी ये ना उन्हें मावा जिंदगी ते उन्हें उन्हें दिया जोड़े किसी सीती इधर लाई भी अमर ने कौन मन तल खूब धन्यवाद से तुलम प्रभु जी यड़ सब केंजन वाले से लखना निभाड़ा न डूमते बोले बीमार हुई या फिर वो बांगे भी परेशानी तो हुई ते इमोड़ा सारो परेशानी तोन हटी किम प्रभु जी इत समय ते बाइबल अध्ययन क्या ले माओ मदद किम इद्दे मवानी से बिनती अनी अरदासान प्रभु जी अमर ने कुछ सब आंदी लाए धन्यवाद सीता के एत बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलह की तुना आमीन यू ने आई प्यारो भैडिट नय नमट अपनो कार्यक्रम ते नयो नियम ता गलातिर पढ़ो डा किताब तले संयुक्त पाठ ता उन्दे वचन तल अरे कुन सारो वचन लुगुस अध्ययन की कम प्रिय दोस्त लोरिट इंगा माटी तल हिस्सा तेवासी हंतोलमई इद पवित्र बाइबल ता पाप ता हिस्सा तल आंध अंडे पाप सबसे बड़ा बुरु चीज है प्यारो भैडिट नैने जमाना ते लाई सोड़ी तोल लुगुड़ी जो कि यड़ पाप तुन पाप हल समझ मायड़ पवित्र बाइबल ते इहुन लिखे माताई इतना बात ते यहोशापात राजा लापनो पुरखा लोला संग ने नाम से सीतुल याने के सासियतुल अनि बोन वोडोल पुरखा लोला नड्डुम ते दाऊदपुर पड़ोडा जगा ते वोन मौत मट्टी सीतुल उंडे वोनल मरी यवरा वोन जगा ते राजकीय लातुल ये नोड भाईड जो यहोशापात नोड मार्क मत्तुल याने अजया यहीयल जकरिया अर्जिया मिकायल ये सपत्याल ये सब इसराल देश तोल राजल यहोशापात नोड मर्क मत तोल ओंडे बोडोल दाऊडुन चांदी सोना अनि कीमती चीज ओंडे पड़ंग पड़ंग दानक अनि यहूदा देश ते किला वाले नाक से सी मत तोल पर यहोराम तुन बोल राजपाट से सी सीतुल बाड़ी की बोल पड़ोल मर्री मंचितोल बहुन यारोबाम अपनो दाऊना राजपारो राजगद्दी ते उत्तुल ओंडे मैसी बेतुल आप ही बोल अपनो सब भाई डुन ओंडे इसराइल देश तोड़ कुछ मुखिया लोडन भी तलवार ते जोक्सी वाटतुल प्यारो भाईडित अनि सेलक नित बपोल यवराम राजल बने मतुल अद बखत ते उल 32 साल ना उमर तोल मतुल ओंडे बोल 8 साल तक यरूशलेम देश ते राजकीता के रहमतुल बोल इसराइल देश नोड राजा लोड़ा लेका चाल ताकतुल बहुन अहाब ता कुटुम ताकंदु बाड़ी की वन अम्माई अहाब न म्याल मत्ता उंडे बोल अत काम तुन कींदुल इत प्रभु ना नजर ते बुरो है ते भी परमेश्वर दाऊद ना कुटुम तुन नास क्या न हेले चाहे मायुल अद इतकड़िया ता कारण तलमत्ता जो बोल दाऊद तसंग ने दोची मत्तोल उंडेत वचन तले का मत्ता जो बोल वोन सिसी मत्तोल कि अन्ना इहुन की का कि नीवा अने नीवा खानदान तटवड़ी बपोड़ी भी हेले पिड़नल वो नदियांग ने एदम यहूदा ना संग छोड़ किसी अपनोत पर रोबड़ुल राजल बने किसी ये तुल ते यहोराम अपनो मुखियाल अनि अपनो सब रत्न संग ने हकेहत तुल उन्हें रत्न नोड मुखिया लोडुन जोक्सी सी तुल इहुन एदोम यहूदा ना बस ताल छोटे मासी हत तुल उन्हें नेंड तक अहु नहीं अद्दे बखत ते तिब्बल भी वना बस ते मंदाना छोड़ किसी सी तुल यु सब काम इतकारण तल आतुं की बड़की वोल अपनो पुरखाडोल परमेश्वर तोन छोड़ किसी सीतुल ओंडे वोल यहूदा देश तंग मटन पारो ऊंचो जगंग बने की तुल और यरूशलेम देश ते मदन वाले लोगोड से गंदो विचार किसु तुल ओंडे यहूदान भय किसी सीतुल इदन बात ते एलिया भक्ताना उन्दी चिट्ठी वोन करो वातु नीवल मूल दाऊ दाऊद नोल परमेश्वर दाऊ इहोन इन तो लाई कि इमा ना तो अपनो दव यहोशापात ना चालते ताकि तो नी उंड ना ही यहूदा देश तोल राजा आसा ना चालते पर इसराइल देश तोल राजा लोड़ा चालते ताक तो नी उंड अहब ना कुटुम तले का यहूदिल अनि यरूशलेम देश ते मदन वाले लोगोड़ बुरो विचार किसुत तोल उंडे अपनो दाऊ ना कुटुम तल अपनो भाईडुन बोड़नी से अच्छा मत तोड़ नासकी तोलई इत कारण तल परमेश्वर निवा प्रजा मर्क झनी कनी पूर्व धन दौलत तुन पड़ा मार तल जियानुल उंडे इमा आतड़ी ना रोग तल खूब बीमार आसीदा की इगा तक के अद रोग ता कारण तल निवा आतड़ी रोज ता दिया ते पसीता के मनानु उंडे परमेश्वर पलिस्तेड़ुन उंडे कुशिड़ करोम मदन वाले अरबिड़ुन यरोबाम तखिलाप ते भड़के की तुल उंडे बोर यहूदा देश ते हंजी कोन अग्गा लड़ाई किया लातोड़ प्यारो भाईड़ी चनी सेलकनित पवित्र बाइबल ते मुन्ने इहुन लिखे माताई उंडे राजमहल ते जित्तो धन दौलत पुड़तो अब सब चीज कनु उंडे राजन ओड मार्क उंडे माइक नुंग भी वोसी है तोड़ इगा तक की वोनल अपंग मर्री यो आज तुन छोड़े किसी उन कर रूम बोले भी मर्री हेल रहे मायोल यूसुफ तबात ते परमेश्वर बोन आतड़ी न बुरो रोग तल बीमार किसी सी तुल उन्हें कुछ दिया न बात ते यानी कि रण साल ना आखिरी ते अद बीमारी ता कारण तल उन्हें आतड़ी पसीहत तू उन्हें बोल खूब बीमार आसिकुन सासीहत तुल प्यारो भैरी टनी सेलकनिट उन्हें वो न प्रजा बहुन वो नोड पुरखा लोड लाई दैंगन वाले चीज कमासी मत तोड़ अहू ने बोल लाई बांगे हले मासोड़ वोल बपोड़ राज किया लातुल आद बखत ते वोल 32 साल ना उमर तोल मत तोल उन्हें यरूशलेम देश ते 8 साल तक राज कीता के रह मत तोल उन्हें सब तुन बोल अच्छा हले लागोल अने इदेन बात ते साची अतुल उन्हें बोल दाऊदपुर ते मौत मट्टी सी तोड़ पर राजा लोड़ा कब्रिस्तान ते है लैसे ओढ़ न्याण परमेश्वर दाऊ हरेक पापी नि तो लई की ओंडे उन्दी किड़िया दोहता तो लई की बोल नाउल मर्री प्रभु यीशु मसीहन पर रो विश्वास के अनुल उल्लास हल आनल पर हमेशा ता जीवन वोन पुटल यहो राम तुन परमेश्वर इद सजा बाड़ीसी तुल इगा इदना कारण साफ है बोल परमेश्वर तुन छोड़े किसी सीतुल इदन लाई ए दोम भयंकर लड़ाई किसी ये तुल प्रिय दोस्त लोड़ित परमेश्वर पाप तुन सजा से आतो लई उंड मा इपिटन लई सोड़ लोगोल इदन गवाई सिच सके माई तोड़ बोल लोगोलुन यौशपात टोंगीना भक्ति क्यान इपिटल अलग किसी मत तुल वोड़ुन यव राम फिर टोंगीना भक्ति ते ढक लिखची सीतुल वोड़ुन परमेश्वर तल लग किसी सीतुल प्रिय दोस्त लोड़ित इगा एहुन मुन्ने लिखे माताई यहूदा देश तोल राजाल यवराम खूब तड़पे मासी सा तोल राजा लोड़ा कब्र ते मौत मट्टी हेलसे वोड़ उंडना ही वना मौत पर रबो ने दुख हेलायो इंगी यूने आई ताई दुष्टना मौत पर रो बोने भी दुख हलायो मुन्नेडा वचन ते अमठोत्तम की ये नमाई अद बिल्कुल बेकार जनिमत्ता इतने बात ते यरूशलेम देश ते मनन वाले वो नोल मर्रीन लेका वो नोल चुडोल मर्री अहजियान वो न जगा ते राजाल बने की तोड़ बाड़ी की जो झुंड अरबिड लुगोला संग ने डेरा ते वासी मत तोल बोल वो नुड सब पड़ोल मरकनू भी जिसे मत तोल यड़ियो न देश तोल राजाल यव रामनोल मर्री अहजियाल राजाल बने मातुल बहुन अहजियाल राजाल बने मातुल अद बखत ते बोल 42 साल ना उमर तोल मातुल उन्हें यरूशलेम देश ते उन्दे ही वर्षा राज की तोल उन्हें वो ना दाई ना पड़ोल अतल लिया मत्ता इत उम्री ना नातियल मत्ता वोल आप ना रोतले का चाल ताक तोल बाड़े की वो न दाई उन गलत काम के अनलाई सला सिंधु ओंडे बोल आप ना कुटुम तले का काम किंदुल जो परमेश्वर ता नजर ते बुरो मत्ता बाड़े की वो नल दाऊ ना मौत तबात ते उड़ वोन ई तल सला सिंधु यु सब बुरो काम के ना कारण तल वो ना नास आसियत इत पहचान दियल मानवाल अहजियाना यव राम नोल सबसे चुडोल मरी हई इगाम मठ हुड़से रहे मातुलम की अजियाना उमर 22 साल नही उंडे बोल यो द देश तोल राजा लहियोल अजियाल वो नदाई बहुनिन ताई अव ने काम बोल क्या तो लई प्यारो भाईडिट पवित्र बाइबल ते एहुन लेखे माताई उंडे बोल बोला कहना ता अनुसार ताकंदुल बोल इसरा देश तोल राजाल आहाप तोल मर्री यवराम नसंग ने गिलाद देश ता रामोत मुलुक ते आराम देश तोल राजाल हजयल तसंग ने लड़कियां लाई हत तोल उंडे आरामिड यवराम तन जोक्सी बाट तोल तो राजाल यवराम इद्दे लाई मलसी हत तोल की इजरायल मुलुक ते अवघाम न इलाज किसु भी जो वन आरामिड़ा कई दल बखत ते लाक्सी मत्ता बपुड़ बोल हजायल तसंग ने लड़ाई किसी रहे मासी तोल उंडे आप नोल मरी यहोराम येल इजराइल देश ते बीमार मत तोल। इत कारण तल यहूदा देश तोल राजल यहोराम नोल मरी अजियाल वोन हुडन लाई हत्तोल। उंडे अजियाना नास परमेश्वर तक हक नल आतु बाड़ी की बोल यहोराम ता करुम अंजी मत तोल। उंडे बहुन बोल अग्गा आउतुल आपी यहोराम न संग ने निम्सी नोल मर रही यहुन संग ने निपट मान लाई पसी हत्तुल। किन परमेश्वर इदन लाई आशीर्वाद से सिमत्तुल की बोल आप ता कुटुम तोन नास के बिल। उंडे बपोर यहु आहब ना कुटुम तोन सजा से सी रहमासी तोल आपी बोल यहुदा देश तोड़ मुखियाल कानी अजियान ओड़ भतीजल ओड़ यड़ अजियान केपन वाले मत तोड़ पुट तोड़ ओंडे बोल वोड़ जिसे सी तोल आपी बोल अजियान भुड़क तोड़ बोल शोमरों देश ते मक्सी मत तोल ते लोग ओड़ बोन बैसी ये तोड़ और ये हुन करम अहुच्चे कोन वोन जोक्सी बाट तोड़ आपी बोल इहुन इंजी कोन वोन मौत मट्टी सी तोड़ कियल यहोशापात नोल नाती आंदोल किलप नो पूर मन तल परमेश्वर तोन मिडुंदुल और अजियाना कुटुम ते राजकियाना लायक बोले हेले रहमायोल। बपुर अजिया नदाई अतल्याल उड़तु कि नौल मरी सासी अत्तुल आप या तेची कोन यहूदाना कुटुम वाले डुन नास किसी वाटतु। पर यहोशापात राजा नामी अड़मत्ता आर अजिया नोल मर्री ये वस्तुन नास आयन वालड राजकुमार ना नड्डुम तल कलसी कुन धायन तसंग ने बिछोना इर्राना खोली ते मक्सुची सीतु। इदरंग ने राजल यहोराम नम्याड यहोशावत इद यहूदाना भक्ता न जनी अनी अजिया न सेलाड मंजीता। अद ये वस्तुन अतल्यान से इवन मक्सुची इर्तु कियत उन जिसी हले सके मायोर ओंड बोल अदेन करुम परमेश्वर ता भक्ति तरोते सारू साल तक मक्सी रहमातुल इच्छों दिया तक अतल्याल राजकीता के रहमात। प्यारो भाईडी जनी सिलकनिट अतल्याल इजनी अपनो ही नाती पंतिडुन जोक्सी बाट दो इन्ना वा समझतल भाड़ो ही इन्नत्तुर पोतन वाले जनी बहुन अपनो ही सगो नाती पंतिडुन जोक्सी बाट दो अदवड़ू नेले जोक्सी सके मायो बाड़ी की बोल टूडल अदेन फुटो लेले उन मक्सुच सीतोड़ उन पड़ोल युवास मत्ता युवास अतल्याना तलवार तलपिसी अत्तुल। यदि युवास हलपिसल ते राजल दाऊद न खानदान बिल्कुल उन्दी खाक नल ना सासियन बल उन्ड दाऊद न खानदान तल प्रभु यीशु न वायना। प्यारो भाईडिट परमेश्वर तैत किड़िया पुरुहल आयवल उन्दी बार फिर सैतान ता जरिया तल अत खानदान तुन नाच के ना कोशिश की तुड़ जो मा कुन मस्यन कर रूम अवता ताई इमट पुंतुल की सैतान बदरंग ने इत खानदान तुन मिसर दिस ते नाच के ना कोशिश की तुन। बपोड़ फिरुन राजल मिसर दिस ते मंदन वाले धायन नू इब्री नोड मर्क नू नास क्या ना हुकुम सीतुल और ने प्रभु यीशु मसीह ना जन्म तबात ते हेरोदेस राजल भी प्रभु यीशु नास क्या ना कोशिश की तुल। प्यारो भाईडी टनी से लखनित पवित्र बाइबल ते मुन्ने इउन लिखे माता है स्वतंत्रता तल ही नल मसीह माकुन स्वतंत्र की तुल इउन बने मासी मंट गुलामी तबंधन ते उंड मेनी आई मंट केंजट अनपोलुस नमिकुन सफाई न तो न म्यखत न किस्ता किटते मसी नल मिकुन बत्ते फायदा है ले आयो ओंडे भी चितावनी से आतो न बुलतन वखत न किस्ता तुल वुन पर उसारो धर्म नियम तपालन क्या न मारायल मिक नल बोड़ बोड़ धर्म नियम तपालन क्या न जरियत धर्मी ठहर माया आई तुड़ वोड़ तमतुन मसीनोल जुद्दो क्या तोड़ ಅವನಿ ಮಠ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾ ದಯಾತಲ್ ಬಾಳು ಆಸಿ ಹತ್ತೊಡೈತಿ. ಬಾಳಿಕಿ ಆತ್ಮನ ವಿಶ್ವಾಸ ಕ್ಯಾನ್ಲ ಧರ್ಮಿ ಠೇರೆ ಮಾಯನ ಭರೋಸಾ ತಪ್ಪುರು ಆಯನ ಸರಿ ಹುಡಿತೋಳತ್ ಖದ್ನ ಆತಿಯ ಎಲೆ ಆಯೋ ಮಸೀನೆ ಇದೇನ ಬಳಂಗ ಫರಕ್ ಹೆಲೆ ಫರಕ್ ಇದ್ದಂತೆ ಆಯ್ತಾ ಕಿ ಮಸಿಯನ್ ಪರ ವಿಶ್ವಾಸ ಕ್ಯಾತೊಳಟ್ ಅನಿ ಪ್ರೇಮ ತ ಜರಿಯತೆ ಅದ್ ವಿಶ್ವಾಸ ಮವ ಜೀವ ತೆ ತನ್ವ ಕಾಮ್ ಕ್ಯಾತ ಪ್ಯಾರು ಭಯಿಟ್ ಅನಿ ಸೇಲಕ್ನಿತ್ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತೆ ಇಹುನ್ ಬಿ ಮುನ್ನೆ ಲಿಖೆ ಮತಾಯಿ ಯೆ ಭಯಿಟ್ ಮಕೆದುನಿಯಾ ಪ್ರದೇಶ ತಂಗ್ ಮಂಡಲಿನೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ದಯಾತೆ ಬಳಂಗ್ ಬಳಂಗ್ ಆಸಿಯತ್ತ ಇದ್ದೇನ ಖಬರ್ ಇಹುನ್ ಆತ್ ಪಳ ಮುಸಿಬತ್ ತೆ ಒಳ ಪರೀಕ್ಷಾ ಆತ್ ಪರ ಇದ್ದನ್ ಪಳೋ ಬಿ ಅನಿ ಪಾರ್ ಗರೀಬ್ ಆಯ್ನ ಪರೋ ಬಿ ಇಚ್ಚು ಆನ್ ಹಿಂದು ಖುಷಿ ತೆ ಚಂದ ಸ್ಯಾಲೆ ತಯಾರ್ ಮತ್ತು ಬಹುನ್ ಬಹುನ್ ಬನೆ ಮಾತಾ ಔ ನೌನ್ ಸೀತೋಳ್ ಅನಿ ಅನ್ನ ಪುಂತೋನಾ ಕಿ ಒಂಡೆ ಬಿತ್ತನ ವತನ್ವ ಮಂತ ರಾಜಿ ಖುಷಿ ತೆ ಸೀತೋಳ್ ಓಳ್ ಮವ ಖೂಬ್ ಬಿಂತಿ ಕಿ ತೋಳ್ ಕಿ ಮಾಕುನ್ ಬಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಳ್ ಲೋಗೋಳ ಸಾರಥಿ ನಲ್ ಚಂದ ಸ್ಯಾನ ಖುಷಿ ಕೆಂಪ್ಟ ಇದ್ಮಾವ ಭರೋಸಾ ತಲ್ ಜಾದ ಆಸಿಯತ್ ಮುನ್ನೆ ಓಡ್ತ ಮಾ ಜೀವತೋನ್ ಪ್ರಭುನ ಕೈ ನೆಸಿತೋಳ್ ಫಿರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಮರ್ಜಿತಲೆ ಕ ಮಾವ ಬಿ ಕೈಗೆ ನೆಸಿತೋಳ್ ತೇತುಸ್ ಇದ್ ಕಾಮ್ ಸುರು ಕಿಸಿ ಮತ್ತೋಲ್ತೆ ಇದ್ ಪ್ರೇಮ್ ತ ಸೇವಾ ಬಿ ಮೀನ ಡುಂ ಬಿ ಪೂರು ಕ್ಯಾಲೆವನ ಬಿಂತಿ ಗೀತೋಳ ಇಮಡ್ ಸಬ್ ಬೈ ಬಾಂಧಿ ನೆ ಬಳೆ ಮಾಸಿ ಅಂದ ತೋಡಿಟ್ ವಿಶ್ವಾಸ ತೆ ವಚನ ತೆ ಜ್ಞಾನ ತೆ ಉತ್ಸಾಹ ತೆ ಅನಿ ಮಾಹಿ ನಲ್ಮಿಯ ಪ್ರೇಮ್ ತೆ ಇವು ನಿತ್ ಪ್ರೇಮ್ ತ ಸೇವಾ ತೆ ಬಿ ದಾನ್ ಸೀನಾ ಸೀನಾ ಕೆ ಬಳೆ ಮಾಮ್ಟ ಇದ್ ಅನ್ನ ಹುಕುಮ್ ತಲೆ ಕಹೆಲೆ ಲಿಖೆ ಕೇವನ್ ಪರ್ ದೂಸರೋಡ ಉತ್ಸಾಹ ಹುಡ್ಸಿಮಿವ ಇದ್ ಪ್ರೇಮ್ ತ ಸಚ್ಚಾಯಿ ತುನ್ ಪರಖೆ ಕ್ಯಾಲೆ ಇಮಟ್ ಮಾವುಲ್ ಪ್ರಭು ಯೀಶು ಮಸೀನಾ ದಯಾ ಪುಂದ ತೋಡಿಟ್ ಧನಿ ಆಯನ್ ಪರೋ ಬಿ ಬೋಲ್ ಮಾಹಿ ನಲ್ ಗರೀಬ್ ಬನೆ ಮತ್ತೋಲ್ ಕಿವೊ ನ ಗರೀಬಿ ತಲ್ ಅಪ್ಲೋ ಧನಿ ಆಯರಟ್ ನವ ವಿಚಾರ ಇದಾನ್ ಕಿ ಸಾಲ್ ಮೇಟ ಮುನ್ನೆ ಬದ್ ಕಾಮ್ ಕ್ಯಾನ ವಿಚಾರ ಕಿಂದಿಟ್ ಅನಿ ಸುರು ಬಿ ಕಿಸಿ ತೋಳಿಟ್ ಅದನಿಂಗ ಪೂರ್ವ ಕೆವಿರ್ತೆ ಠೀಕ್ ಆಯ್ಬಲ್ ಕಿ ಬದ್ ಉತ್ಸಾಹ ತಲ್ ಇದ್ದೇನ ವಿಚಾರ ಆಸಿಮತ್ತ ಇಂಗ ಬಳಂಗ್ ಬಳಂಗ್ ಮೀ ಕರುಂ ಅಂದ್ ಅದನ್ ತಲ್ ಇದ್ದನ್ ಪೂರ್ವ ಕ್ಯಾನ ಅಚ್ಚೋ ಉತ್ಸಾಹ ಆಯ್ಬಲ್ ಬೋನೆ ಕರುಂ ಹೆಲೆ ಆಯೋ ತೆಹಲೆ ಪರ್ ಬಳಂಗ್ ಬಳಂಗ್ ಆಂದ್ ಅದ್ಯನ್ ತಲ್ ರಾಜಿ ಖುಷಿ ತೆ ಬಹುನ್ ಬನೆ ಮಾಯ್ತಾ ಸೇವಡಿಟ್ ಇತಾನ್ ದಾನ್ ಮಂಜೂರ್ ಆಯನು ಭಾರಿ ಬೋಜ ಮೀ ಪರ್ರು ವಾಟ್ಸಿ ದೂಸರೋ ಹಿನ್ನಲ್ ಹಲ್ಕೋ ಕ್ಯಾನ ಮತ್ತಲ ಭೈಲೆ ಪರಿಂಗ ಮಿಯ ತರಕ್ಕಿ ಆಸಿ ಹತ್ತಾ ತೆ ಬೋಡುನ್ ಕಮಿಯನ್ ಓಡ ಮದತ್ ಕ್ಯಾನ ಮಿಯ ಫರಕ್ ಆಂದ್ ಇವನ್ ಬಪ್ಪೋಳ್ ಮಿಕುನ್ ಕಮಿ ಅನಿ ಓಡುನ್ ತರಕ್ಕಿ ಆಯ್ವಲ್ ತೆ ಮಿಯ ಬಿ ಮದತ್ ಕ್ಯಾನು ಇವನ್ ಸಬ್ ಬೈ ಬರೋಬರ್ ಆಯ್ತೋಳ್ ಇವನ್ ಲಿಖಿ ಬಿ ಮಾತಾ ಬೋಲ್ಬಲ್ಲೆ ಸೋ ಪರಿಸಿಯ ತೋಲ್ ಓನ್ ಕರುಂ ಬಾಕಿ ಹೈಲಿ ಮನ್ನು ಅನಿ ಥೋಳು ಸೋ ಪರಿಸಿಯ ತೋಲ್ ಓನಿ ನಲ್ ಕಮಿ ಹೆಲೆ ಪಸಿಯೋ ಧನ್ಯವಾದ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಬೋಲ್ತಿ ತುಸ್ ನ ಮನ್ ತೇಮಿವ ಮದತ್ ಕ್ಯಾಲೆ ಮಾಲೇಕ ವಿಚಾರ ವಾಡ್ಸಿಸಿ ತೋಲ್ ಮಬಿಂತಿ ಮಾನೆ ಕಿ ತೋಲ್ ಪರ್ವರ್ ರೈ ಮಳ್ಳಿ ನೆ ಖುಷ್ಖಬ್ರಿ ನೆ ಪರ್ಚಾ ಥಿನಲ್ ಮಸೂರ್ ಭಾಯನ್ ಓನ್ ಸಂಗ್ ರೋತಾ ತುಳಂ ವರ್ರೈ ಇಚ್ಚು ಹೆಲೆ ಪರಿತ್ ಪ್ರೇಮ್ ತ ಸೇವಾ ಕ್ಯಾಲೆ ಅನಿಮಿವ ಮದತ್ ಹಿನ್ನಲ್ ಮಾ ಉತ್ಸಾಹ ವ್ಯತ್ತಾಲೆ ಮಡ್ಲಿ ನಿಯನ್ ಆಚಿ ತೈರಿಕಿ ತು ಪ್ರಭು ನ ಬಳಾಯ್ತಿ ನಲ್ ಮಾವೈದ್ ಸಬ್ ಸೇವಾ ತೆ ಮಾ ಸಂಗ್ ಅನಿಲ್ ಮಾಕುನ್ ಇಹುನ್ ಚಿಂತಾ ಅಂಕಿತ್ ಪ್ರೇಮ್ ತ ಫಳದಾನ್ ಅರ್ ಪಕ್ಯಾನ ಕಾಮ್ ಥಿ ನಲ್ ಬೋಲೆ ಮಾ ಪರ್ರು ಬದ್ರಂಗ್ ನ ದೋಸ್ ಹೆಲೆ ಲಗಕೆ ಓಲ್ ಇತ್ ಕಾಮ್ ಇಹುನ್ ಪೂರ್ವ ಕ್ಯಾ ಆಯ್ ತೊಳಂ ಕಿ ಪ್ರಭು ನ ನಿಗಾತೆ ಬಿ ಅಸಲ್ ಅನಿ ಲೋಗೋಳ ನಿಗಾತೆ ಬಿ ಠೀಕ್ ಆಯ್ವಲ್ ತೆ ಓಡುನ್ ಸಂಗ್ ಮೌಲ್ಭಾಯನ್ ರೋಚಿ ಸ್ಯಾತುಳಂ ಎನ್ ಅಮ್ಮಟ್ ವಲ್ಲೆ ಮೇಲಂಗ್ ಪರ್ಕಿಗಿ ತುಳಂ ತೆ ಸಬ್ ಮಾದಿಂಗ್ನೆ ಮದತ್ ಕ್ಯಾಲೆ ಖುಷ್ ಆಯ್ತೋಲ್ ಪ್ಯಾರು ಭಯಡಿಟ್ ಇಂಗ ಮಾವ ನೇಟೈದ್ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಗೈ ಖತಮ್ ಆಯ್ತಾಯಿ ಮುನ್ನೆಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಮೀಸೆ ಫಿರ್ ದುಸ್ರ ಬಾರ್ ಮುಲಾಕಾತ್ ಆಯಲ್ ಪ್ರಭು ಯೀಶು ಮಿಕ್ಕೊನ್ ಆಸಿಸ್ ಸೇವೆ.
इन्नी के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इद पताते संपर्किम। मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9077803993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com। पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9077803993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com।